सिव्हिल डिसोबिडियन्स आणि हेन्री डेव्हिड थोरो. लेखक दीपा देशमुख आणि अच्युत गोडबोले. आवाज सचिन सुरेश. 1845 ते 1847 दरम्यान कॉन्कॉर्ड मॅसॅच्युसेट्समध्ये बांधलं गेलेलं एक घर नंतर अमेरिकन इतिहासात प्रचंड गाजणार होतं. खरं तर ते घर नसून तो एक प्रयोगच होता. त्या घरासाठी सेकंड हँड म्हणजे वापरलेल्या जुन्या खिडक्या, काचा, पडलेल्या घराचं छप्पर आणि इतर काही वस्तू, खिळे, हजार एक विटा वगैरे सगळं मिळून फक्त $28 आणि 12.5 सेंट्स इतकाच खर्च आला होता. वस्तूंची नेआण करायला काहीच खर्च आला नव्हता. याचं कारण त्यातल्या बहुतांश वस्तूंची वाहतूक या घरमालकानं स्वतःच केली होती. या घरमालकाचं नाव होतं डेव्हिड हेन्री थोरो. हेन्री डेव्हिड थोरो हा एक अमेरिकन निबंध लेखक, कवी आणि तत्वज्ञ म्हणून जगभर ओळखला जातो. थोरोची सिव्हिल डिसोबिडियन्स आणि वॉल्डन ही पुस्तकं जगभर खूपच गाजली. निसर्गाशी एकरूप राहून साधी राहणी अंगीकारावी असं थोरोचं मत होतं. मला सूर्य आणि चंद्र, सकाळ आणि संध्याकाळ तसंच निसर्गातल्या असंख्य गोष्टी निसर्गाकडे खेचतात आणि माणसांपासून दूर नेतात असं थोरो म्हणायचा. पण माणसांपासून सतत दूर राहणाऱ्या थोरोचा जगातल्या कोट्यवधी माणसांवर प्रचंड प्रभाव पडावा हा एक विरोधाभासच होता. अन्यायकारक अवस्थेला जुगारून देण्याविषयी त्यानं सिव्हिल डिसोबिडियन्स या पुस्तकात आपली मतं मांडली होती. त्यानं लिहिलेल्या सिव्हिल डिसोबिडियन्स या पुस्तकामुळे कोट्यवधी माणसांची आयुष्य बदलणार होती. 1849 साली रेझिस्टन्स टू सिव्हिल गव्हर्नमेंट या निबंध संग्रहात थोरोचा हा निबंध प्रकाशित झाला. त्यानंतर तो पुस्तक स्वरूपात देखील आला. सिव्हिल डिसोबिडियन्स हे पुस्तक म्हणजे अमेरिकन सरकारला विरोध करणारा निबंध आहे. माणसांनी किंवा व्यक्तींनी सरकारला आपल्या विवेकावर राज्य करण्याची किंवा आपला विवेक काढून घेण्याची परवानगी देऊ नये. सरकारनं आपल्यावर अन्याय करण्याचा परवाना आपण देऊ नये असं त्यानं म्हटलं होतं. खरं तर अमेरिका मेक्सिको युद्ध संपत आलं असताना म्हणजे 1848 जानेवारी महिन्यात त्यानं सिव्हिल डिसोबिडियन्स या विषयावर एक व्याख्यान दिलं होतं. हेन्री डेव्हिड थोरो याच्या मांडणीचा पुढे जागतिक इतिहास, राजकीय तत्वज्ञान आणि अमेरिकन विचारांवर खूप मोठा परिणाम झाला.
Sample complete. Ready to continue?